विविध भारती पुणे, माधवी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर अजनी ते पुणे दरम्यानच्या वंदे भारत रेल्वेचं दूरस्थ पद्धतीनं लोकार्पण केलं. बंगळुरूच्या केएसआर रेल्वे स्थानकावरून पंतप्रधानांच्या हस्ते अजनी ते पुणे, बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णोदेवी या तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर रेल्वे स्थानकावरून या समारंभात सहभागी झाले होते. देशात नागपूर पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे सुरू झाली असून त्यामुळे वेळेची मोठी बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सध्या अहिल्यानगरहून रेल्वे दौंडला जाऊन नंतर पुण्याला जाते, पण नगर ते पुणे असा रेल्वे मार्ग तयार झाला तर वेळेची बचत होईल, तसंच अंतर देखील कमी होईल. यासाठी मध्य रेल्वेच्या प्रमुखांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पीएमपीएमएलच्या मालकीच्या बस बंद पडल्या तर देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी याबाबत आदेश दिला आहे. हा निर्णय पीएमपीच्या मालकीच्याच बसेससाठी घेण्यात आला असून ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्यानं कामगार संघटनेनं या निर्णयाला विरोध केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पद्धतीला सुरुवात होत आहे. याचा प्रारंभ कुदळवाडी क्रमांक 89 या शाळेपासून झाला. या शाळेमध्ये प्रिझम सॉफ्टवेअर डिस्प्ले बोर्ड या उपक्रमाचं उद्घाटन सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या हस्ते काल झालं. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी, दाखले, गुणपत्रिका, प्रवेश अर्ज, शाळेतल्या उपक्रमांची नोंद, ग्रंथालयातली पुस्तकं यांचीही नोंद ठेवली जात आहे. आता महापालिकेच्या इतर शाळांमध्येही अशा स्वरुपाचं सॉफ्टवेअर उपयोगात आणलं जाणार आहे. श्रावणी पौर्णिमेचा दिवस देशभर संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. पुण्यात येत्या 13 ऑगस्टला हा दिवस साजरा केला जाणार आहे. संस्कृतचा प्रचार आणि प्रशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या पुण्यातल्या 50 पेक्षा जास्त संस्थांनी याचं आयोजन केलं आहे असं डेक्कन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रसाद जोशी यांनी सांगितलं. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एम्फी थिएटरमध्ये संध्याकाळी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला पुण्यातल्या संस्कृतप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन डॉ जोशी यांनी केलं आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या हिरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला पुण्यात आजपासून जल्लोषात सुरुवात झाली. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित या स्पर्धा भरतनाट्य मंदिर इथं येत्या 24 ऑगस्टपर्यंत रंगणार आहेत. महाराष्ट्रीय कलोपासकचं 90वं वर्ष आणि पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या हिरक महोत्सवानिमित्त भरतनाट्य मंदिराच्या आवारात संस्था आणि स्पर्धेचा मागे वळून पाहताना हा चित्रमय इतिहासही मांडण्यात आला आहे. बंधुतेचा विचारच समाजाला एकसंध ठेवू शकतो, त्यामुळे हा विचार मनामनात रुजवण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष विचारवंत डॉ शमशुद्दीन तांबोळी यांनी आज पुण्यात केलं. 12व्या विश्व बंधुता विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात ते आज बोलत होते. यावेळी डॉ शमशुद्दीन तांबोळी आणि आयुर्वेद तज्ञ डॉ जयकुमार ताम्हाणे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे विभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालयानं बेकायदा वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात मोहीम सुरू केली आहे. अवघ्या 3 महिन्यात याबाबत 252 तक्रारी आल्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आली. रिक्षाचालकांनी भाडं नाकारलं, ते उद्धटपणे वागले, जास्तीचं भाडं आकारलं, गैरवर्तन केलं तर नागरिकांना 8275330101 या क्रमांकावर कॉल करून फोटोसह तक्रार नोंदवता येईल असं पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी कळवलं आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी वाढल्यानं फ्लॉवर, मटार, गाजर यांच्या भावात वाढ झाली आहे तर भुईमुग, शेंगांचे भाव खाली आले आहेत. पालेभाज्यांना मागणी चांगली असून कोथिंबीर, पालक आणि करडईचे भाव काहीसे वधारले आहेत. उद्याच्या श्रावणी सोमवारमुळे फुल बाजारात तसंच फळ बाजारातही मागणी चांगली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 29.2 आणि किमान तापमान 22.3 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल, तसंच हलक्या पावसाचाही अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.